This morning we're reading from Srimad Bhagavatam, Canto 7, Chapter 5, entitled Prahlad, the Saintly Son of Hiranyakashipu, Text
24.
As a note of interest, this seventh canto was one of Prabhupada's favorite cantos to lecture from. If you look at the number of lectures that Prabhupada gave, the greater amount of lectures were from the seventh canto. Particularly because there are many practical instructions for aspiring Vaishnavas. It's no small thing to become a Vaishnava or Vaishnavi. One time a disciple said to Srila Prabhupada, "Prabhupada, you're the greatest Vaishnava." And Prabhupada blushed a little bit and he looked down and he said, "Vaishnava is a very exalted thing. I'm trying to become Vaishnava." Because Pakka Vaishnava means anartha nivritti, that all the unwanted, nasty, material desires are washed away from the heart. And all the good qualities of a surrendered soul are manifested in the character of that devotee. Tatiksheva karnika shuridam shravadehinam achata shatava shanta shadava shudabhushanaha. Sadava shudabhushanaha means a devotee is an abode of good characteristics.
Sadhu bhushan manje bhakta ha anek sadgunacha bhandar kiva agar asto.
Just like a materialistic person, asura, a demon of the caliber of Hiranyakashipu, he's an abode of inauspicious qualities. So this seventh canto is very instructive because we have two major personalities. Well, three. There's Hiranyakashipu, and there's Prahlad, and towards the end, the Lord enters the scene. And at first one might actually envy a materialistic person, a person who has no knowledge of devotional service. He may actually envy the personality of Hiranyakashipu. At least from the materialistic point of view, there's never been a person in this creation who's been more successful at material life than Hiranyakashipu. It's stated in Shastra that the demigods, after he did his tapas and conquered the three worlds, the demigods were his servants. In fact, he sat on the throne of the King of Heaven, Indra. Indradev is the King of Heaven. And you cannot even imagine the opulence of Swargalok. And neither should you. You might get distracted for a few lifetimes. But Hiranyakashipu, he had all that, and it's described in Shastra that Narada Muni for some time was his foot servant. is chala. Hey, go here, go there, get me this, get me that. This is how powerful he was. Of course, we know that he had it all, but he still was not satisfied because that's the nature of materialistic life. It's an illusion. And we see the end result of his materialistic mentality. Materialistic people, they generally think they don't need God because they have everything. And eventually they become envious of God. And God's devotees. So this was the fate of Hiranyakashipu. He hated Vishnu and he hated Vishnu bhaktas. So you can just imagine how shocked he was when his putra, right? Putra, his son, was the best of all Vaishnavas. He was one, because Prahlad, he's one of the 12 Mahajans. Of all the devotees, there are 12 Mahajans who are the authorities on the science of devotional service. They are teachers. And although he's only 5, Prahlad is one of the Mahajans, one of the 12 teachers in the science. So don't think of him as a kind of naive 5-year-old child. He's most enlightened Vaishnava. And he's also very enthusiastic to preach Krishna consciousness. There's yogis, jnanis, and bhaktas.
Yogi, jnani, ani bhakta astat.
3 classes of transcendentalists. The yogis, the jnanis, and devotees of the Lord.
And
they're all great souls because they understand the illusory nature of this material world. But for several reasons, the Vaishnavas are best. First of all, because they worship the personal form of the Lord. And secondly, because they're very compassionate towards others. The yogis and jnanis are concerned with their own deliverance. But Vaishnavas won't go back to Godhead without someone else. Dhruva was going back. He had a ticket back to Godhead, but he stopped the flower airplane. He said to the Vaikuntha Vasis, "Wait, what do you mean wait? You're going back to Godhead, Mama." And technically speaking, from the point of pure devotional service, it appears Mother was not actually ready to go, but by the mercy of her son, she was delivered. And this is the meaning of putra. Putra means one, your son, or nowadays daughter. Yes, Prabhupada accepted. He said, the girls are doing as good as the boys. That putra delivers you from hell. So of all the sadhava sudha bhushanaha, all the beautiful transcendental qualities of a devotee, his most outstanding quality, the crown jewel, is his compassion.
आणि साधू भूषण म्हणजे भक्तांचे जे अनेक गुण आहेत तर त्यामध्ये सर्वोच्च शिरोमणी असलेला गुण आहे तो म्हणजे करुणा दया.
And it's genuine compassion.
आणि हे अतिशय प्रामाणिक असं दयाभाव.
If you still have some material desires in your heart and you look at materialistic people, you won't think they're suffering. You'll think, oh, he's doing pretty good. and you can't deliver him from materialistic life.
आपल्या पण मनात भौतिक इच्छा असतील आणि भौतिकवादी लोकांना ज्यावेळी आपण बघू आपल्याला पण वाटेल अरे चांगलं चांगलं चाललंय आणि आपल्याला तो दयाभाव येणार नाही आपण उद्धार नाही करू शकणार.
So this is a special type of compassion of Vaishnava. Because his heart is pure, he feels the suffering of all living entities.
आणि हा वैष्णवाचा विशेष दयाभाव आहे कारण त्यांचं हृदय शुद्ध आहे त्यामुळे ते भौतिकवादी लोकांच्या प्रति त्यांना करुणा वाटते.
One time in New York, one devotee said to Prabhupada, Prabhupada, sometimes, you know, I really feel for the suffering of all the conditioned souls in this world.
New York madhe Shri Prabhupada ne ek shishya manala ki Prabhupada kadhi kadhi mala ya saglya lokanbaddal daya yete.
So Prabhupada looked at him and he said, why sometimes? So this is the famous verse there in the Bhagavatam. There's the verse where Prahlad Maharaj is saying that he's not happy to go to the Himalayas and achieve moksha, perfection. He's more worried about the people that are living in New York and London and Sydney and, you know, these modern materialistic towns.
भागवतामध्ये एक प्रसिद्ध श्लोक आहे की प्रल्हाद महाराज तिथे म्हणतात की मला हिमालयात जाऊन स्वतःचा उद्धार करायचा नाहीये पण जसे आधुनिक देश आहेत न्यूयॉर्क असं तिथे नाही उल्लेख पण न्यूयॉर्क सिडनी अशा पद्धतीचे बद्ध जीव आहेत त्यांचा मला उद्धार करायचा आहे.
मम जन्मनी जन्मनी ईश्वरे भवता भक्ती I take it away. Therefore, devotee, he's okay if he has to take birth again because he's perfectly happy situated in his service to Guru and Gauranga.
त्यामुळे भक्ताला पुनर्जन्म घ्यायला लागला तरी त्याला काळजी नसते कारण तो गुरु आणि गौरांगांची सेवा करण्यामध्ये चांगल्या पद्धतीने स्थित असतो.
A devotee can serve the Lord in Naraklok, he can serve the Lord in Swargalok, he can serve the Lord on the earth planet. It doesn't make any difference.
भक्त आहे तो नरकामध्ये स्वर्गामध्ये किंवा पृथ्वीमध्ये भगवंतांची सेवा करू शकतो कारण तो आनंदी असतो.
There are devotees in the hellish planets preaching.
नरकामध्ये पण भक्त आहे ते प्रचार करत आहेत तिथे.
We don't know what service Guru Maharaj will give us.
आपल्याला माहित नाही गुरु महाराज आपल्याला कोणती सेवा देतील.
In the Nrisinga Purana it's mentioned that one day a good number of the residents of Patala Loka ascended to Vaikuntha because they heard the chanting of Krishna's holy names.
Narasimha Puranat asa varnan ahe ki baryapaiki ase patala lokache rahivasi vaikunthala gele karan tyanni bhagavantancha hari naam tithe aikla.
So who chants the holy names?
Ma hari naam kon gheto?
You. Oh, maybe Guru Maharaj. You go to America, you take birth again in India, you go to Patala Loka. Yes, sir.
Guru Maharaj, अशी आज्ञा देऊ शकेल की तू अमेरिकेला जा तू भारतात प्रचार कर आणि तू पाताळ लोकात जाऊन प्रचार कर.
This is surrender.
ही शरणागती आहे होय म्हणणं.
आत्मनिवेदनम, this is surrender.
आत्मनिवेदन.
And we will be happy wherever Guru Maharaj sends us because we will be serving his instructions. This is our life and soul, to serve the mission of our Guru.
आणि गुरु महाराजांची आज्ञा पाळणं करणे यात आपल्याला आनंद असला पाहिजे तो आपला जीव की प्राण ही शरणागती आहे.
So here we have the perfected devotee Prahlad Maharaj.
तर एक परिपूर्ण भक्त प्रल्हाद महाराज इथे आहे.
And we have the best of the asuras.
आणि असुर श्रेष्ठ देखील आहे.
At least that's how Prahlad addresses his father in the 7th canto. He says, O best of the asuras.
And satya skanda tari asa ullekh ahe ki Prahlad Maharaj tithe tyancha varnan karta ki tu asuramadhe shreshtha ahat.
When Hiranyakashipu heard that, his chest swelled with pride. Thank you, Prahlad.
आणि हिरण्यकशिप जसं यावेळी प्रल्हादाकडे ऐकता त्याची छाती रुंदावते की हा प्रल्हाद बरोबर आहे.
If I called you up and introduced you to the community of devotees, this Prabhu, he's the best of the asuras. He'd start crying. But Hiranyakashipu, he took pride. So in that way, it's established two personalities, the best of devotees and the best of the demons.
आणि हिरण्यकशिपू हे स्वीकार करतो म्हणजे दोन व्यक्ती आहेत इथे, एक आहे भक्तांमध्ये श्रेष्ठ आणि एक असुरांमध्ये श्रेष्ठ.
And this is a very long canto. This seven canto is very long. And we get to know the heart of Prahlad Maharaj very well. And we get to know the heart of Hiranyakashipu very well. We can decide, do we want to follow the path of Pravritti Marg or do we want to follow the path of Nivritti Marg?
तर हा सातवा सत्र अतिशय विस्तृत आहे. यामध्ये प्रल्हादाचं हृदय देखील आपल्याला खरोखर कळतं आणि हिरण्यकशिपूचं देखील. आणि आपल्याला प्रवृत्ती मार्ग स्वीकारायचा आहे का निवृत्ती मार्ग, हा पर्याय आपल्याकडे राहतो.
We have many choices in life.
आयुष्यामध्ये आपल्याला अनेक पर्याय असतात.
But basically those choices fall into two categories.
प्रामुख्याने दोन भाग येतात पर्यायांचे.
Just to make things simple to understand, there's just two paths to follow in life. Pravritti Marg, which means the path of sense gratification. There's many ways and means and things you can do to follow that path. And then you have the path of Nivritti Marg, which really means it means renunciation.
And Nivritti Marg means Vairagya.
But with the idea of renunciation culminating in devotional service to the Lord. We renounce this world so that we're free to serve Krishna. That's the real meaning of Nivritti Marg. Not just moksha, but to give up material desire, to awaken spiritual desire to serve Radha and Krishna.
But Nivritti Marg means that vairagya is not only for moksha, it is also for Bhagavantan's service. संलग्न करणारा असं वैराग्य आहे, ते परिपूर्णत्व आहे वैराग्याचं.
सो यू कॅन चूज. Now sometimes we don't know what to choose.
तर आपण निवडू शकतो आणि बऱ्याचदा आपल्याला काय निवडायचं याची कल्पना नसते.
We're not so learned.
आपण इतके तज्ञ नसतो.
When you're young, you don't really know much about life. You think you know so much about life. When you're 14 or 15, you know more than your parents.
ज्यावेळी आपण तरुण असतो त्यावेळी आपल्याला माहित नसतं आयुष्याविषयी. आपण 14-15 वर्षाचे असतो, आपल्याला वाटतं मला आयुष्याविषयी सगळं माहिती आहे, माझ्या आई वडिलांपेक्षा जास्त माहिती आहे.
And then when you're 40 you think I should have listened to my parents.
ज्यावेळी आपण 40-ची होतो त्यावेळी आपल्याला कळतं मी आई बाबांचं ऐकायला पाहिजे होतं.
But in one sense all of us are like children in this material world. We're very inexperienced. We've made many wrong choices, otherwise what are we doing here?
आणि या भौतिक जगात पण आपण या लहान मुलांसारखे आहोत. आपण अनेक चुकीचे पर्याय निवडलेले आहेत म्हणूनच तर आपण आहोत, नाहीतर आपण इथं काय करतो.
सो यू नो इट्स समटाइम्स डिफिकल्ट टू मेक अ चॉईस, सो वी लुक टू पर्सनॅलिटीज हुम वी एडमायर. ओह आय वॉन्ट टू बी लाईक हिम.
तर अनेक पर्याय आपण निवडत असतो आणि म्हणून विशेष करून ज्यांचा आपण गुणगौरव करतो अशा लोकांकडे आपण बघतो, अरे मला यांच्यासारखं व्हायचं आहे.
When I first came to your country in 1971, I would sometimes do programs in life members' houses.
आणि पहिल्यांदा मी ज्यावेळी भारतात आलो 1971 मध्ये, त्यावेळी मी जे आजीवन सदस्य आहेत इस्कॉनचे त्यांच्या घरी काही कार्यक्रम करायचो.
You know, and I would sometimes ask the children, what do you want to be when you grow up? I want to be a servant of Hanuman.
आणि काही लहान मुलांना मी विचारायचो तुला काय व्हायचंय,
and the brother would say, no, I want to be the servant of Bhim. Another boy said, I want to carry Arjuna's bow. You know, I said, wow, this is Bharat. This is Bharat. And I did a program recently in Delhi and I thought, you know, I mean, and I said, what would you like to be when you, I was just closing my eyes and, you know, it's going to be Bhim Arjuna. He said, this big cricket star who recently retired. Yeah. I hear his name more than I hear Hanuman's name.
आणि नुकतंच मी भाग दिली कार्यक्रम घेतला आणि मी उत्सुक होतो मुलांना विचारायला. अगदी डोळे मिटून विचारलं मुलांना तुला काय व्हायचंय मोठेपणी. माझ्या डोळ्यात कल्पना होती की भीम हनुमान अशी उत्तर येतील आणि सचिन तेंडुलकर हे नाव मला भीम हनुमान पेक्षा जास्त ऐकायला मिळालं.
What's happening to India?
भारताचं काय व्हायला लागलेलं आहे.
Nelson Mandela, you know Nelson Mandela? He was the president for some time of the Republic of South Africa.
Nelson Mandela आपल्याला ऐकून माहित असतील, साऊथ आफ्रिकेचे ते राष्ट्राध्यक्ष होते काही काळ.
He was in prison. It was called apartheid, like a worse than the caste system. He was a victim of this apartheid, so he was thrown into jail as a young man and he was released actually in his elder years.
आणि जातीवादीच्या पेक्षा त्यांना बरेच कठोर कारावास झाला. तरुणपणी ते तुरुंगात गेले आणि जवळजवळ वयस्क झाले त्यावेळेस बाहेर आले.
By his karma, by his destiny, he then became president of the country from the lowest to the highest. Amazing karma.
आणि त्यांच्या अतिशय अद्भुत कर्मगतीमुळे ते अगदी कुठेही नव्हते आणि बाहेर तुरुंगातून आल्यावर ते राष्ट्राध्यक्ष झाले.
It's like from street sweeper to prime minister. So he, when he got out of jail and saw the condition of his country, how degraded it had become, you know, there were no more morals and violence and crime were had increased and people had become very irreligious. He wrote one book called Cry, My Beloved Country.
आणि ज्यावेळी ते बाहेर आले त्यांनी देशाचं अधःपतन बघितलं, हिंसाचार, अतिशय नैतिकता नाही आहे आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं की हे माझ्या देशा आपण रडूया.
I actually read the book. You know, I'm a sannyasi, I'm supposed to read Chaitanya Charitamrita, Bhagavatam, Uddhava Sandesh, you know, Hamsadutta. I read Cry, My Beloved Country. Because I was interested to see his perspective in life.
आणि मी सन्यासी आहे, मी तर चैतन्य चरित्रामध्ये भागवत वाचलं पाहिजे पण मी ते पुस्तक वाचलं की हे प्रिय देशारड हे मी पुस्तक वाचलं.
He was actually a friend. I could say Mandela was a friend of mine.
Mandela माझे चांगले मित्र होते.
I did a big program one time in the 80s in Durban, South Africa. It was called Festival for the Children of the Rainbow Nation.
आणि मी 1980 च्या दशकामध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये एक कार्यक्रम घेतला आणि त्याचं नाव होतं की जे इंद्रधनुष्यासारखे जे देश आहेत त्यांचा उत्सव.
We invited all the schools of that region, Natal, to come to a huge football stadium, soccer stadium, for some entertainment and some food for life, some nice delicious prasadam. It was a preaching program.
आणि लहान मुलांसाठी कार्यक्रम होता, फुटबॉलचं मैदान होतं, त्यामध्ये सगळ्या मुलांसाठी काही चांगले सांस्कृतिक कार्यक्रम होते आणि सगळ्यांसाठी मोफत अन्न वाटप प्रसाद देखील होता.
And these children which came from different racial backgrounds, black people, white people, colored people, Indian people, each school was going to perform a dance from their culture, like Bharatanatyam, Odissi, Kathak, like that. And the white people, they did some kind of Irish dance. And the Zulus, Akulukula, Akulukula, Zulu, 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 Zulu. Sorry.
Ari, hey, kare lo kote, kore lo kote, ani vek vek raya desha ki lo kote, ani pratik shara jaja desha chi hoti. त्या पद्धतीचा नृत्य ते करतात, कथक, भरतनाट्यम केलं आणि त्यांनी आयरिश नाट्य केलं आणि महाराजांनी जसं सांगितलं हे त्या पद्धतीचं पण नृत्य त्याच्यामध्ये झालं की अकुलू कुलू अशा पद्धतीचं.
Actually, Unkulunkula means God. Unkulunkula, that's a name for God. God, Bhagwan.
आणि अंकुलुकुलू हे जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे भगवान.
So all the kids came and, you know, it was rambunctious, it was wild, you know, 60,000 kids with, you know, samosas and gulab jamuns and, you know, lassi and...
आणि एकदम सगळे बेमान होते. 60,000 मुलं होती, गुलाबजाम, समोसा आणि लस्सी अंगावर पसरलेली काही जणांच्या.
And we had one big kirtan.
आणि खूप मोठं कीर्तन झालं.
You know, I took advantage that everybody did the same thing at one time. We had one big kirtan. They all chanted Hare Krishna.
आणि एक मोठं कीर्तन झालं कारण सगळे एक सारखं नृत्य करत होते आणि सगळ्यांनी हरी नाम घेतलं.
But the thing I wanted to mention is our special guest was the president of the country, Nelson Mandela. He loved children. So I actually wrote him a letter, could you come? And he accepted the invitation. The president came to this function.
आणि महत्त्वाचा मुद्दा सांगण्यासाठी मी गोष्ट सांगितली की मी नेल्सन मंडेलांना पत्र लिहिलेलं आमंत्रण देण्यासाठी आणि त्यांनी ते स्वीकारलं आणि त्यांना लहान मुलं खूप आवडतात आणि ते आले म्हणजे राष्ट्राध्यक्ष असून ते
and he witnessed how the Hare Krishna movement was successful uniting people on the common platform of spirituality
आणि त्यांनी हे स्वतः पाहिलं की कसं हरे कृष्णा जे आंदोलन आहे अध्यात्मिकतेच्या स्तरावर सगळ्या लोकांना मध्ये एकी आणत आहे.
We had lunch together. I said, Mr. President, you're attempting to unite this country. You'll never unite this country on the platform of someone being Zulu, someone being Afrikaans, someone being Indian. Those are always different. We can only unite on a common platform that we're all God's children. He said, Maharaj, very good idea.
सगळ्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहात पण जोपर्यंत लोक आफ्रिकन झुलू इंडियन या स्तरावर आहेत ते कधीही एकत्र येणार नाही. सगळेजण भगवंतांची लेकर आहेत असं समजल्यावर ते एकत्र येतील आणि ते माझ्याकडे बघून म्हणाले महाराज खूप छान.
इफ वी वॉन्ट पीस इन दिस वर्ल्ड we have to understand what we have in common. It's not our birth, the color of our skin, our language. What we have in common is we're all created by God. We have the same father. We're all brothers and sisters. Prabhupada called this United Nations of the Spiritual World.
आणि जर आपल्याला एकी साधायची असेल तर एक सामायिक गोष्ट काय ती बघितली पाहिजे कारण जन्म जात या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण भगवंतांचे आपण पुत्र आहोत ही गोष्ट आहे ती एकत्र आणू शकते आणि शांती प्रस्थापित करू शकते. प्रभुपादाला आध्यात्मिक जगाचं एक राष्ट्राचं असं मानायचं.
And this became apparent during the kirtan. But everyone was singing Krishna's holy names. So after the program, I walked the president to his limousine. I walked him to his limousine. So I opened the door. And before Mandela got in, I said, Mr. President, did you enjoy this day?
आणि त्यात बसायच्या आधी मी त्यांना विचारलं की आजचा दिवस तुम्हाला आनंद आला का.
सो वन न्यूजपेपर मॅन केम जस्ट एज आय वॉज सेइंग दॅट अँड ही हॅड हिज कॅमेरा.
तिथे एक वार्ताहर आला त्याचा कॅमेरा पण होता.
कृष्ण इज इन द हार्ट ऑफ एव्हरी लिव्हिंग एंटिटी.
कृष्ण प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये आहे.
ही डायरेक्टेड दॅट कॅमेरामॅन टू कम.
आणि म्हणून तो कॅमेरामॅन तिथे.
एंड मंडेला टूक माय हँड्स एंड ही सेड महाराज दिस वॉज the very best day of my life.
आणि त्याने माझ्या त्यांचा हात माझ्या हातात घेतला आणि म्हटला हा माझ्या जीवनातील एक अत्यंत आनंदाचा दिवस होता.
And click.
फोटो.
So next day on the main newspaper of South Africa there was this picture, you know, and there was quote Hare Krishna festival Nelson Mandela says it was the best day of his life.
आणि दुसऱ्या दिवशी साऊथ आफ्रिकेतल्या प्रसिद्ध जे वर्तमानपत्र आहे त्याच्यामध्ये चित्रासहित आलेलं आहे की नेल्सन मंडेला जे राष्ट्राध्यक्ष आहेत हरे कृष्ण उत्सव हा त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा दिवस होता.
So I took him as a learned man, a wise man. He was so destitute, hurt by how his country has regressed, not progressed, he wrote the book Cry, My Beloved Country.
आणि मी या दृष्टीने बघत होतो की एक विद्वान माणूस की ज्यांना बघितलं की आपला देश प्रगती करावायच्या ऐवजी ऱ्हास त्याचा होत आहे आणि म्हणून त्याने पुस्तक दिलं की हे प्रिय देशा रड म्हणून.
So many times when I'm traveling around Bharat, India, I remember that. I remember India as it was in the late 60s, early 70s, and what has become now, I think, cry my beloved country. I don't identify with America. I identify with Bharat. This is the real culture.
आणि मी जेव्हा भारतात येतो 1960-70 चा भारत आणि आताचा भारत मी ज्यावेळी बघतो तेव्हा मला पण वाटतं की माझा देश प्रिय देश हा याचं किती अदलबदल होतोय. मी स्वतःला अमेरिकन म्हणतच नाही, मी भारतीयच आहे.
I one some time ago I had to meet the FRO, Foreign Relationships Officer, and he was saying, "You're coming so many times to India, what is you doing here?" I said, "I love my India."
आणि जे परकीय राष्ट्राचे नातेसंबंधाचे अधिकारी असतात त्यांना मी माझं पासपोर्ट वगैरे ते बघत होते, म्हणजे इतक्या वेळा भारतात तुम्ही येता काय कारण आहे? त्यांनी उत्तर दिलं की आय लव्ह माय इंडिया, माझं भारतावर प्रेम आहे.
सो आय सेड, यू नो, इज इट पॉसिबल टू मे बी बिकम एन इंडियन सिटिझन?
मी त्यांना विचारलं की मला भारताचं नागरिकत्व मिळेल काय?
आय सेड, वन ऑफ माय गॉड ब्रदर्स जय पताका महाराज, ही बिकेम एन इंडियन सिटिझन. ही सेड, नाउ डेज इम्पॉसिबल.
आणि माझे गुरुबंधू जयपताका स्वामी, त्यांना भारताचं नागरिकत्व मिळालंय, पण त्यांना मी विचारलं, ते म्हणले आता अशक्य आहे.
He said, only if someone adopts you. So I smiled, I said, wow. And I remember how Prabhupada, one time Prabhupada, in the very beginning in 1966, Prabhupada had troubles with his American visa, so he asked Mukunda and Janaki to adopt him. And they said, "But you're as old as our grandfather." He said, "Does not matter, adopt him."
अमेरिकेचा व्हिसा म्हणायला मिळायला त्रास होत होता, आणि त्यांचे जे शिष्य होते मुकुंद जानकी, प्रभुपाद त्यांना म्हणते की तुम्ही मला दत्तक घ्या, आणि ते म्हणाले, "प्रभुपाद तुम्ही आमच्या आजोबांच्या वयाचे." ते म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, तरी मला दत्तक घ्या.
So if any of you young couples don't have any children, I'm up for adoption. So India has the culture, the Vedic culture is disappearing very quickly. So we also cry sometimes, cry our beloved country, Bharat. The old people, they still call it Bharat. Like Mahavishnu Swami, he was always going, "India, what is that?" Bharat.
तर भारताची संस्कृतीचा पण इतक्या वेगानं ऱ्हास होत आहे, त्यामुळे आपल्याला पण असं म्हणावं लागेल की हे प्रिय देशा रड म्हणून. आणि प्रभा विष्णू महाराज नेहमी याला भारत म्हणतात, जुने लोक भारतच म्हणतात, इंडिया त्यांना माहित नाही.
But to be precise, it's not India, because we're not Indians. Krishna Golok Premdan Harinam Sankirtan. The spiritual world descends to this world when the Lord comes. He comes with his abode, he comes with his dear consort, Srimati Radharani, he comes with the Sakis, with the Gopis, with Govardhan, with the Jamuna. All that comes. So what we're talking about is not necessarily India, but Golok, the spiritual world, which by God's grace, graced this land of India. That's the culture we're talking about. We're not proud to be Indian. That's a bodily concept. We want to be jivera supaya krishnara nityadas, servants of Krishna.
तर भारत भारतीय याचा अर्थ केवळ हे भौगोलिक ठिकाण नव्हे, कारण ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण प्रकट होतात गोलोक वृंदावनावर, त्यावेळी ते गोलोक वृंदावन, राधाराणी, गोपी, सखी सगळ्यांना घेऊन या प्रदेशामध्ये प्रकट होतात, आणि म्हणून हा भारत महान आहे. हे केवळ भौगोलिक जर आपण विचार केला, मी भारतीय तर ती देखील देहात्म बुद्धी आहे, त्यामुळं भारतीय असणं हे भगवंतांनी निवडलेलं हे ठिकाण आहे, म्हणून आपल्याला अभिमान आहे.
So now because of the influence of Kali Yuga, we have very clear choices. Even in India, we have clear choices. We can follow the path of Hiranyakashipu, materialistic sense gratification, or we can follow the path of our ancestors here in India, Bharat. We can follow the path of Prahlad Maharaj.
तर भारतावर देखील कलियुगाचा फार प्रभाव आहे, त्यामुळे आपल्याला थेट दोन पर्याय राहतात की हिरण्य कशिपू सारखा इंद्रिय तृप्तीचा मार्ग निवडायचा, का आपले जे पूर्वज आहेत भारताचे, तर प्रल्हाद महाराजांसारखा भक्ताचा पर्याय निवडायचा.
Now when you read the seventh canto again, you may think, "Oh, Hiranyakashipu, woo, he's doing pretty good." What does his name mean? Hiranyakashipu means one who enjoys soft linen, soft silk, and ladies, women. This is the meaning of Hiranyakashipu. He has at his disposal nice material comforts and women at his disposal. This is Hiranyakashipu.
तर सातवा स्कंध वाचल्यावर आपल्याला वाटेल की अरे वा मस्त चाललं हिरण्यकशिपूचं. परंतु हिरण्यकशिपू शब्दाचा अर्थ काय आहे? हिरण्य म्हणजे जे सोनं आहे आणि भौतिक संपत्ती आहे आणि सुंदर स्त्रियांचा सहवास, हे त्याचा अर्थ आहे.
And what does Prahlad have? Not much. When you're 5 years old, you can count your possessions on your 10 fingers. What does a small boy have? He has nothing.
आणि प्रल्हाद तर छोटे बालक आहे, 5 वर्षाचे, त्याच्याकडे काय असणार आहे? 10 बोटां मावेल इतकीच त्याची संपत्ती आहे.
But by the mercy of Bhagavatam, as we go on through the 7th canto, we realize that Hiranyakashipu has nothing at all, because whatever he's trying to enjoy, he will lose at death.
आणि पुढे आपण वाचन केल्यावर आपल्याला लक्षात येईल की खरं तर हिरण्यकशिपूकडे काहीच नाही आहे, कारण जे काही त्याच्याकडे आहे मृत्यू बरोबर ते सगळं नष्ट होणार आहे.
Sadhus, they teach us that you come into this world with nothing, you come in naked, and you die naked, you leave with nothing.
आणि साधू सांगतात की या जगामध्ये आपण ज्यावेळी जन्म घेतो त्यावेळी नग्न असतो, ज्यावेळी जातो त्यावेळी नग्न असतो, आपण काही घेऊन जात नाही.
But does a devotee actually have nothing, a 5-year-old boy? No. If you hear his words, you can see his heart, and he has everything. He has bhav, he has prema for Krishna, and all the opulence of 3 worlds doesn't compare with 1 drop of that bhakti or that prema for Krishna.
And jar apan neet vatla tar ha 5 varshacha jo prahlad bhakta ahe tar tyachakade bhagavantanchi bhakti ahe, bhav ani prema ahe. तिन्ही जगाचं जे ऐश्वर्य आहे त्या प्रेमाच्या एका बिंदू समोर देखील त्याची तुलना करता येणार नाही.
At least according to Bhagavatam, yayatma supraśīdati. We quoted that verse last night. Savaipumsham para dharmo yato bhaktira dogsaji ahaitaki apatiyata pure bhakti yayatma supraśīdati. Santushti, happy, full, ananda, being servant of Krishna. So what path do you want to follow? Hiranyakashipu or Prahlad?
आणि काल जशी आपण चर्चा केली की भागवतानुसार की खरा हा जो भक्तीचा मार्ग आहे त्यामध्ये आनंद संतुष्टी आहे, तर आपल्याला कुठला मार्ग निवडायचा, हिरण्यकशिपूचा का प्रल्हादाचा?
We say in Sanskrit, use your brain, use your intelligence, buddhi, use your intelligence, see the end result. That's what's important. Palina parichate means judge something not by what's immediately before your eyes, but what is the end result of this activity.
आणि म्हणून संस्कृत मध्ये असं म्हणतात की बुद्धी वापरून आपण निर्णय घेतला पाहिजे, जे दिसतंय तेवढंच नव्हे, फलेन परिचयत म्हणजे शेवट कसा होतो हे आपण बघणं गरजेचं आहे, काय दिसतंय त्यापेक्षा.
Prabhupada like to say intelligence means to see things in their proper perspective, to see things as they are, not like we think they should be or hope they would be or maybe, but as they are. That's intelligence.
Prabhupada म्हणतात खरी बुद्धी म्हणजे गोष्टींना यथार्थ रूपाने बघणं, आपल्याला काय वाटतंय, आपली कशी आशा आहे, तशा पद्धतीने, जशा आहेत तशा पद्धतीने गोष्टी पाहायला शिकणं.
And if we don't have much intelligence, we can listen to someone who does. That's our guru. That's why we have a guru. We may not be very intelligent, but we can be called intelligent if we follow the instructions of our spiritual master. Then we're also intelligent.
And jar apan buddhiman nasu tar apan je khare buddhiman ahe je adhyatmik guru tyancha aikla paije ani tyancha aiklyavar apan dekhil buddhiman ho.
And who's the adi guru?
Ani adi guru kon ahe?
Who our guru represents?
Ki jyancha aple guru pratinidhitva kartat.
Krishna.
Krishna.
One time a devotee said to Prabhupada, Prabhupada, I've been studying Krishna book. Who's the guru of the Brajavasis? Prabhupada laughed. He said, Krishna. So if we read Gita, Krishna reveals the end result of privritti marg and nirvritti marg, sense gratification, or let us say devotional service. It makes it very clear.
And if we read Gita, भगवंत पण स्पष्ट करतात की प्रवृत्ती मार्ग, इंद्रिय तृप्तीचा मार्ग आणि भक्तीचा मार्ग, याचा शेवट काय होतो.
Right? He says sense gratification is like nectar, yum 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 in the beginning, but it is like poison in the end. Whereas devotional service, which may involve some austerities of course, yeah, is like poison, a little difficult to get used to. So poison in the beginning, but anand in the end. So what are you, which choice are you going to make? You, with your intelligence, you're going to become Hare Krishna Bhakta. ISKCON.
आणि भगवंत सांगतात की इंद्रिय तृप्ती सुरुवातीला अगदी अमृतासारखी वाटते परंतु नंतर ती विषासारखी आहे. पण भक्ती मार्ग आहे सुरुवातीला त्याच्या तपस्या आहे विषासारखी वाटते पण नंतर अमृत आहे आणि अमृतातच आपण स्वीकार करू मग आपण हरे कृष्ण भक्त इस्कॉन मध्ये येऊ.
We have a little slogan in English, not shloka because it's a mundane saying. Shloka means a transcendental saying, slogan means something material, but it gives some idea.
America madhe ek shlok nahi mhanta hai, shlok mhanje divya asto, pan he ghoshvakya ahe ki jyama apala prerana milel.
That you take the high road, which means you take the religious path, I'll take the low road, I'll take the irreligious path. You'll go to heaven and I'll go to hell. Well, I remember saying in my teenage years, you take the high road, I'll take the low road, you'll go to heaven and I'll go to hell. Like, you're smiling? The innocence of youth. Woo! Woo!
आणि आमच्या तरुण पंडित आम्ही म्हणायचो की तुम्ही महामार्ग निवडा आणि मी साधा रस्ता निवडे, तुम्ही स्वर्गात जा आणि आम्ही नरकात जाऊ. हे असं या चालीत ते म्हणायचे की मी नरकात जाणार म्हणून असं पहिल्यांदा हसायचे नंतर रडायचो.
So this is seventh canto of Bhagavatam. We not only have the Bhagavat, we have person Bhagavat.
आणि केवळ आपल्याला ग्रंथ भागवत नाही, आपल्याकडे व्यक्ती भागवत देखील आहे.
This was a phrase coined by Śrīla Prabhupāda. We have Bhagavat and we have person Bhagavat, personified Bhagavatam, one who exemplifies the teachings.
Prabhupādāni he shabda dilele ki aplyakade granth bhagavat ani vyakti bhagavat mhanje je bhagavatache chalti bolte shikvan aplyala detat.
Materialistic people sometimes they say do as I say, not as I do. That's a kind of cheating. Do as I tell you, but don't do as I do. This came from the degradation of Rome. Do as I say, not as I do.
आणि भौतिकवादी लोक म्हणतात जसं रोम मध्ये लोक म्हणायचे, मी जे सांगतोय ते करा, मी जे करतोय ते करू नका. ही अधपतन असलेली वृत्ती.
But even in Krishna consciousness, Prabhupada said, it's actually in describing the personality of Haridas Thakur.
श्री प्रभुपाद हरिदास ठाकूरांचं वर्णन करताना असं म्हणतात.
Mahaprabhu said of Haridas Thakur, who's our Namacharya, our great teacher, whom we follow.
तर चैतन्य महाप्रभु हरिदास ठाकूरांविषयी जे आपले नामाचार्य आहेत त्यांच्याविषयी म्हणतात.
He said, Haridas, you are the spiritual master of all the worlds.
चैतन्य महाप्रभु म्हणतात, हरिदास तू संपूर्ण जगाचा आध्यात्मिक गुरु आहेस.
He said, because some people preach but they don't act properly.
कारण काही लोक प्रचार करतात पण ते त्यांचं आचरण चांगलं नसतं.
And some people act properly, some devotees, but they don't preach.
आणि काही भक्तांचं आचरण चांगलं असतं पण ते प्रचार करत नाही.
But you act properly and you preach properly, therefore you are the perfect example. You are Namacharya for all the Vaishnavas, past, present and future. Shri Namchari Haridas Thakur ki
jai.
आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंनी घोषित केलं की तुझं आचरण देखील चांगलं आहे आणि तू प्रचार देखील करतोस, त्यामुळे भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळासाठी तू जगाचा आध्यात्मिक गुरु आहेस.
So at the end of the seventh canto, we are convinced, as Vaishnavas, we have no doubt, we don't want to follow the low path of Hiranyakashipu. No way. Because what happened? Whoa. I mean, it's really bad what happened to him. He was the best of the Asuras, so he got, you know, the best of the Lord's mercy. His hot nails, because when something's very hard, you have to heat it up, the steel, to go into that. His hot claws went into the abdomen, ripped it apart. He took out the intestines and wore it, Nisringa, as a garland. And he took the heart, boom, 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 and he threw it to the other side of the assembly hall. This is what you get if you follow the path of sense gratification.
आणि सातव्या स्कंधात ज्यावेळी पूर्ण वास्तव विश्वास असेल, काही शंका राहणार नाही की निवृत्ती मार्ग भक्ती मार्गच आपण स्वीकारला पाहिजे. कारण ते नाही स्वीकारलं, इंद्रिय तृप्तीचा मार्ग स्वीकारला तर काय होतंय आपण बघतो. हिरण्यकशिपू आहे, त्याला सगळ्यात भयंकर अशी गती मिळाली की ज्यावेळी नरसिंहदेवानी त्याची छाती फोडली तर त्यावेळी कुठलाही कठीण पदार्थ आहे तो जर फोडायचा असेल तर गरम व्हायला लागतो. नरसिंहदेवांची तप्त अशी नख होती, त्यांनी तो भेद त्यांची आंतडी आहे हिरण्य कशी पुची ती नरसिंहदेवानी गळ्याभोवती गुंडाळली. त्यांचं धडकणारं हृदय आहे ते त्यांनी राजवाड्यात एके ठिकाणी टाकून दिलं. आणि मग हा जो परिणाम आहे, महाराज हसून सांगत होते हा हा गुरु की हे इंद्रिय तृप्तीचा परिणाम आहे.
Oh, Swamiji, that's a bit of an exaggeration. You know, not everyone's going to have to experience that. What is death? When you die, death is never pleasant. Death is never anything nice to see. It's always meaning the soul is separated from the body. Traffic accident, cancer, malaria. It's never pretty, and if we don't become Krishna conscious, we have to accept birth, disease, old age, and death again and again and again. So the Bhagavat is not exaggerating. Bhagavat is tattva, it's truth.
तर मृत्यूवेळी आणखी काय होतं की अपघातांना मृत्यू असेल, कॅन्सरचा मृत्यू असेल, मृत्यूवेळी आत्म्याला शरीरातून खेचलं जातं आणि मृत्यू काय आनंददायी नसतो. आणि भागवत ते अतिशयोक्ती करत नाही आहे, कारण परत आपल्याला मग जन्म दे मृत्यू जरा व्याधी हे दुःख भोगायला लागणार आहे.
But if you become devotee, then you never take birth again.
पण जर आपण भक्त झालो तर आपण पुन्हा जन्म घेत नाही.
You attain your siddha deha, your spiritual form with which you serve in Vaikuntha or Goloka forever and forevermore.
आणि मग आपल्याला सिद्ध देह आपलं आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होतं आणि वैकुंठामध्ये आपण शाश्वत रीतीने भगवंतांची नेहमी सेवाच करत राहतो.
पुनर्जन्म निविद्यते कृष्णा, हॅव्हिंग वन्स गॉन देअर यू नेव्हर कम बॅक टू दिस वर्ल्ड ऑफ बर्थ एंड डेथ. हु इन हिज राईट माइंड वुड फॉलो द पाथ ऑफ प्रवृत्ति मार्ग, हाउ मेनी रिगार्डलेस ऑफ हाउ मेनी टेम्पररी प्लेजर्स यू गेट अलोंग द वे, हु इन हिज राईट माइंड.
भगवंत सांगतात की पुन्हा जन्म घ्यायला लागत नाही, एकदा भगवत धामात गेल्यावर परत तिथे आनंदच आहे. मग कोण शहाणा माणूस आहे हा इंद्रिय तृप्तीचा मार्ग की ज्यामध्ये क्षणिक आनंद आहे त्याचा स्वीकार करेल.
And neither should you think that the benefits that Prahlad Maharaj and our acharyas are talking about in becoming Krishna conscious are exaggeration. No, neither are they exaggeration.
आणि आपण हा पण विचार करता कामा नाही की प्रल्हाद महाराज किंवा आचार्य जो लाभ मिळणार आहे भक्ती करून त्याची पण अतिशयोक्ती, काहीतरी ओढून जाणून सांगतात. नाही, आपला विश्वास पाहिजे, ते आहे तसंच आहे.
One time my god sister, she said to Prabhupada,
एकदा माझी गुरु बहीण प्रभुपादांना म्हणाली,
Prabhupada, you're describing Vrindavan as such an amazing, blissful, ecstatic place.
प्रभुपाद, तुम्ही वृंदावनाचं अद्भुत आनंददायी असं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे.
You know, there's no birth, there's no disease, there's no old age, there's no death. Everyone's just in an eternal form forever and ever and ever.
इथे जन्म मरण आधार पण माथार पण नाही, प्रत्येक जण युवावस्थेत आनंदी असं भगवान त्यांची सेवा करत आहे.
No one goes to school, no one works, they just play all day.
कोणी शाळेला जात नाही, कोणी काम करत नाही, सगळेजण दिवसभर खेळत आहेत.
And God's 9 years old and he wrestles with his friends and he kisses gopis.
अरे भगवंत 9 वर्षाचे आहेत, ते कुस्ती खेळताय, गोपींचं चुंबन घेत आहे.
And he has a flute.
आणि त्याच्याकडे बासरी आहे देवाकडे.
And he plays with cows. I mean, isn't this a bit exaggerated?
आणि ते दिवसभर खेळताय हे तर जरा जास्त अतिशयोक्ती वाटते.
Is all this what you're saying true?
प्रभू, तुम्ही जे सांगताय ते खरं आहे काय?
So Prabhupada became silent.
Prabhupada shant zale.
And he closed his eyes.
Tani dole bande kele.
Then he opened his eyes and he said, Malati, do you think that I would cheat you?
Dole udun te mhanale, Malati tula asa vatte mi tula fasven.
She became so embarrassed.
And tila itka lajle sarkar.
Her face flushed bright red and she started crying. She said, no Prabhupada, you would never cheat us.
आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, चेहरा लाल झाले, म्हणले कृपा तुम्ही आम्हाला कदापि फसवणार नाही.
So it's all true. Sadhu means one who by speaking cuts our material attachments and by cutting our material attachments qualifies us to be able to see what is the realm of Vaikuntha, what is Goloka? This is Guru. He reveals the temporary, miserable nature of material life, and he reveals the beauty and ecstatic nature of being a servant of Krishna in the spiritual world. Nothing's exaggerated. Everything is, as we say in French, tel quel est. Bhagavad Gita, as it is.
आणि भौतिक जगाचं वास्तविक स्वरूप आपल्याला दाखवतात आणि आध्यात्मिक जग वैकुंठ त्याचं देखील वास्तविक स्वरूप आपल्याला दाखवतात. दोन्हीमध्ये ते अतिशयोक्ती काही चढवून सांगत नाही आणि फ्रेंच मध्ये जसं म्हणतात तसं आपण मराठी म्हणतो तसं आहे तसं.
What is the conclusion?
तर निष्कर्ष काय आहे?
That we should work as hard to become pure devotees of the Lord in Krishna consciousness as we worked trying to be successful in material life.
निष्कर्ष हा आहे की कृष्ण भावनेमध्ये शुद्ध भक्त होण्यासाठी आपण कठोर परिश्रम घेतले पाहिजेत अगदी जसे की जसे या जगामध्ये आपण यशस्वी होण्यासाठी घेतो.
Do you remember how ambitious you were as a young school child?
तुम्हाला आठवतं एक विद्यार्थी म्हणून तुम्ही किती महत्वाकांक्षी होता?
Or as you embarked upon your career with your wife and children, how ambitious you were, I will be.
आणि पत्नी मुलं आपण गृहस्थ आश्रमात आपण म्हणतो की मी यशस्वी होणार असा आपला निर्धार असतो.
यू स्टडीड हार्ड, यू वर्कड हार्ड, व्हॉटएव्हर, विथ दॅट सेम डिटर्मिनेशन यू शुड अप्लाय युअरसेल्फ इन द 9 प्रोसेसेस ऑफ डिवोशनल सर्विस. श्रावणम, कीर्तनम, विष्णु स्मरणम, पदसेवनम, अर्चनम, बंधम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम. देन देयर इज अ चान्स दॅट इन दिस लाईफ टाइम यू गो बॅक टू गॉडहेड.
जो आपण जी कठोर निर्धार आपण अभ्यास किंवा आपलं करिअर करण्यासाठी केला त्याच निर्धारानं आपण भक्तिमय नवविधा भक्ती जी आहे तीव्रतेने घेतली श्रवण कीर्तन स्मरण तर मग शक्यता आहे की आपण या जन्मातच भगवत धामात जाऊ.
Actually, Rupa Goswami put it much more poetically and much more beautifully in context.
Rupa Goswami हेच अतिशय काव्यबद्ध स्वरूपात मांडलेलं आहे.
He said, my dear Lord, as young boys are attracted to young girls,
ते म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा तरुण तरुणीच्या कडे आकर्षित होतो.
And as young girls are attracted to young boys.
आणि तरुण मुलगी तशी एखादा तरुण मुलाकडे आकर्षित होते.
With the same intensity but in a pure transcendental way, let me be attracted to you.
त्याच तीव्रतेने पण शुद्ध प्रेमाच्या रूपामध्ये मला तुमच्याकडे आकर्षित होऊ दे.
Grantaraj Shrimad Bhagavatam ki
Jai.
Shri Prahlad Maharaj ki
Jai.
Srila Prabhupada ki
Jai.
Jagannath Subhadra Baladeva ki
Jai.
Shri Shri Gaurinitai ki
Jai.
Gaur Bhaktivinda ki
Jai.
Gaur Premanande. Jai.